नजर ना लग जाए जानू, ऐसे तो हमको सैलरी को कहना चाहिए, क्योंकि क्या है ना, आते ही खत्म हो जाती है ईएमआईज और क्रेडिट कार्ड्स में।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। बजेट आपला अनाउंस झालंय आणि या बजेटच्या दिवशी मी तुम्हाला विचारलं होतं की 935 रुपये म्हणजेच 935 रुपीज, बजेट 935 बद्दल बोलतोय आपण, 935 रुपीज मध्ये तुम्ही तुमच्या महिन्याचं बजेट कसं मॅनेज कराल हेच विचारलं होतं ना। मस्त मस्त पैकी आन्सर्स येत आहेत माझ्याकडे आणि कशा कशा काटाछाटी केल्या जातील आपल्या खर्चांमध्ये ते सुद्धा कळत आहे जेव्हा फक्त 935 रुपये असतील एका महिन्यासाठी।
हॅलो, मी प्रमिता बोलतेय।
हाय प्रमिता, तू कसे खर्च करशील 935 रुपये एका महिन्यासाठी?
एका महिन्यासाठी मी सध्या तर कॉलेज, म्हणजे मी कॉलेजलाच आहे, तर मला कॉलेजच्या ज्या वस्तू आहेत ज्या माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, तर मी त्याच गोष्टी त्याला फर्स्ट प्रायोरिटी देईल, मी त्याच गोष्टी घेईल, बाकीच्या ज्या असेल गोष्टी वगैरे त्या मी टाळण्याचा प्रयत्न करेल। आणि मला पॉकेट मनी तर तेवढीच असते, आता पॉकेट मनी ही गोष्ट आता सध्या तरी आपल्या इथे तर एवढी काही नाहीये, तर 935 रुपये मधून मला ज्या कॉलेजचे इम्पॉर्टंट नोट्स वगैरे काय असेल मी हेच घेईल, दुसरा व्यर्थ खर्च करणार नाही। कॉलेज लाईफ मध्ये काय जास्त काही खर्च नसतो एवढं तर मला माहिती आहे।
करेक्ट आहे, घरी राहत असल्यामुळे दुसरा काही खर्च तुझ्यावर नाहीये।
हा
एक्झॅक्टली, कॉलेजच्या कॅन्टीनच्या बिलाचं कसं करशील?
कॉलेजच्या कॅन्टीन मी घरून डब्बा घेऊन जाते, तर मला कॅन्टीन मध्ये खाण्याची एवढी काही गरज पडत नाही, म्हणून मी तिथलं काहीच खात नाही।
तो तिकडचा तुझा जो खर्च आहे तो वाचेल।
हा
ओके ओके, थँक्यू
थँक्यू।
तुम्ही कसं मॅनेज कराल तुमच्या महिन्याचं बजेट फक्त रुपीज 935 मध्ये, फक्त 935 रुपयामध्ये एका महिन्याचं बजेट मॅनेज करायचंय, काय काय तुमच्याकडे ट्रिक्स आहे आणि तुमचा खर्च जो आहे ना तो तुम्ही कसा, कुठे कमी कराल, कुठे वाढवाल, कशाला प्रायोरिटी द्याल ते सांगा मला। कॉल करा 9607007935 वर, 9607007935 माझा नंबर आहे। सांगायचं आहे की 935 रुपयामध्ये एक महिन्याचं बजेट कसं मॅनेज कराल। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।